चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यात साफ ऊस आणल्यास शेतकऱ्यांना 1000 बक्षीस। शहाबाद साखर कारखान्यात स्वच्छ ऊस आणणाऱ्या शेतकऱ्यांना आता रोख रक्कम देऊन सन्मानित केलं जाईल। तसंच त्या शेतकऱ्याचा फोटो कारखान्याच्या बोर्डावर कौतुकासह लावला जाईल। साखर कारखान्यात गुरुवारी हरियाणा ब्युरो पब्लिक एंटरप्राइजेस वित्त विभागाचे व्हाईस चेअरमन ललित बत्रा यांनी कारखान्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यांनी सांगितलं की सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी अधिक मेहनतीनं काम करावं। जे शेतकरी कारखान्यात साफ ऊस आणतील त्यांना 1000 देऊन सन्मानित केलं जाईल। याबरोबरच प्रत्येक ऊसाच्या गाडीमध्ये 2 मोठे बंडल ऊस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना 100 प्रति क्विंटलच्या हिशोबाप्रमाणे पैसे दिले जातील। तसंच कारखान्यात शेतकऱ्यांसाठी चहा पाणी आणि विश्रांतीची योग्य व्यवस्था केली जाईल। ते म्हणाले, कारखान्यात 60 KLPD इथेनॉल प्लांटचं काम जोरात सुरू आहे। 1 वर्षाच्या आत यामध्ये उत्पादनही सुरू होऊ शकेल। हा प्लांट कारखान्याचं आर्थिक ध्येय गाठण्यात सक्षम असेल। यावेळी चीफ इंजिनियर सुभाष उपाध्याय, मुख्य लेखाकार दीपक खटोर, केन मॅनेजर जसविंद्र सिंह ढिंढसा, अधीक्षक विश्वनाथ शर्मा, चीफ केमिस्टर दीपक कुमार गोयल आणि लॅब इन्चार्ज कर्ण सिंहसह कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। ते म्हणाले, कारखान्यात व्हॅक्युम क्लीनर आधुनिक पार्ट लावला जाईल। अधिकारी म्हणाले, कारखान्याच्या मशिनरीचा अतिरिक्त पार्ट खरेदी करून ठेवावा, जेणेकरून कुठलाही पार्ट खराब झाल्यास लगेच बदलता येऊ शकेल।